दुसरे इतिहास अध्याय एक. परमेश्वर देव सोबत असल्याने दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राज्यकर्ता झाला व परमेश्वराने त्यास फार सामर्थ्यवान केले. शलमोन सर्व इस्रायल लोकांशी म्हणजेच सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्रायल मधील वाडवडिलांच्या घराण्यांचे प्रमुख या सर्वांशी बोलला. मग तो आणि त्याच्या बरोबरची ही सर्व मंडळी गिबोन येथील उच्च स्थानी गेली, कारण परमेश्वराचा दर्शन मंडप तेथे होता. कारण परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्रायल लोक रानात असताना मोशेने तो बनवला होता. दाविदाने देवाचा कोश किर्यात यारीमाहून वर यरुश्लेम येथे आणला होता. यरुश्लेमेमध्ये तो ठेवण्यासाठी दाविदाने जागा तयार केली होती. कराराच्या कोशासाठी त्याने यरुश्लेमेमध्ये एक तंबू उभारला होता. हुराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याने पितळी वेदी केली होती. ती वेदी गिबोन येथील परमेश्वराच्या निवास मंडपासमोर होती. म्हणून शलमोन आपल्या बरोबरच्या इस्रायल लोकांसह गिबोन येथे परमेश्वराचा सल्ला घेण्यासाठी गेला. दर्शन मंडपाजवळ परमेश्वरासमोर पितळी वेदी होती. तेथे शलमोनाने 1000 होमार्पणे केली. त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले. तो म्हणाला, शलमोना, तुला काय हवंय ते माग. शलमोन परमेश्वरास म्हणाला, माझे पिता दावीद यांच्यावर तुझी फार कृपादृष्टी होती. त्यांच्या जागी तू मला राजा म्हणून निवडलेस. आता हे परमेश्वर देवा, तू माझे पिता दावीद यांना दिलेले वचन पूर्ण कर, कारण ज्या राष्ट्रांचा तू मला राजा केले आहेस त्याच्या प्रजेची संख्या पृथ्वीवरील मातीच्या रजकणांसारखी विपुल आहे. या लोकास उचित मार्गाने नेण्यासाठी मला शहाणपण आणि ज्ञान दे. तुझ्या एवढ्या बहुसंख्य लोकांवर राज्य करणे कुणाला जमणार. तेव्हा परमेश्वर देव शलमोनाला म्हणाला, हे तुझ्या मनात होते आणि तू धनसंपत्ती, ऐश्वर किंवा सन्मान यांची मागणी केली नाहीस. तसेच तुझ्या द्वेष करणाऱ्या शत्रूंचाही निपात व्हावा असेही मागितले नाहीस. तसेच स्वतःसाठी दीर्घायुष्य मागितले नाहीस. तर ज्यांचा तुला मी राजा केले त्या प्रजेवर राज्य करता यावे म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस. आता तुला ज्ञान व बुद्धी देण्यात आली आहे. तुझ्या पूर्वीच्या कोणाही राजाला मिळाले नाही व तुझ्या नंतर कोणत्याही राजाला मिळणार नाही. एवढे ऐश्वर, संपत्ती व बहुमान मी तुला देईन. मग शलमोन गिबोनाच्या उच्च स्थानाहून दर्शन मंडपासमोरून व यरुश्लेमेस आला व इस्रायलावर राज्य करू लागला. शलमोनाने घोडे आणि 1400 रथ यांची जमवाजमव केली. त्याच्याकडे 12000 घोडेस्वार जमा झाले. त्यांना त्याने रथासाठी जागा असलेल्या नगरांमध्ये ठेवले व काही जणांना त्याने आपल्याजवळ यरुश्लेम येथेच ठेवून घेतले. राजाने यरुश्लेमेमध्ये चांदी व सोन्याचा एवढा संचय केला की ते दगडांप्रमाणे विपुल झाले. तसेच गंधसरूचे लाकूड पश्चिमेकडील डोंगराळ भागात उमराचे लाकूड जसे विपुल होते तसे केले. मिसर आणि क्यू येथून शलमोनाने घोडे मागवले होते. राजाचे व्यापारी क्यू येथे घोड्यांची खरेदी करत त्यांनी प्रत्येक रथ 600 शेकेल चांदीला व प्रत्येक घोडा 150 शेकेल चांदीला याप्रमाणे मिस्रामधून ही खरेदी करून मग ते हेच रथ आणि घोडे हित्ती व अरामी राजांना विकले.